आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नोंदणी केल्यावर 2.5 दिवसात सिलेंडर घरपोच दिलं जात असल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाचं स्पष्टीकरण. राज्यासमोर अडचणी असल्या तरी त्यातून मार्ग काढण्याची क्षमता राज्यात असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. जमीन मोजणीसाठी लागणारा कालावधी महिनाभरावर आणण्याचं महसूल मंत्र्यांचं आश्वासन. आणि शेअर बाजारात आज पुन्हा जोरदार घसरण. सेन्सेक्स 77,000 तर निफ्टी 24,000 खाली. घरगुती वापराच्या सिलेंडरची नोंदणी केल्यानंतर सरासरी 2.5 दिवसात पुरवठा सुरू आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीबद्दल त्या आज संबोधित करत होत्या. सरकारनं केलेल्या उपाययोजनांमुळे एलपीजीच्या उत्पादनात 25% वाढ झाली आहे असं त्या म्हणाल्या.
भारत सरकार ने रिफाइनरीज और पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सेस को एलपीजी उत्पादन को मैक्सिमाइज करने का आदेश दिया. इन सभी प्रयासों की वजह से हमारा डोमेस्टिक एलपीजी प्रोडक्शन हैज इंक्रीज्ड बाय 25%.
तसंच या काळात सिलेंडरची साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही शर्मा यांनी दिला. होर्मुझच्या समुद्रधुनीतून येणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीपेक्षा भारतात इतर देशांमधून कच्च्या तेलाची आयात जास्त आहे. आज भारत 40 देशांमधून कच्च्या तेलाची आयात करतो आणि तेल विपणन कंपन्यांनी ही आयात सुनिश्चित केल्याचं त्या म्हणाल्या. देशातल्या गॅस कंपन्यांनी नवीन स्रोतांकडून कच्च्या तेलाचे कार्गो खरेदी केले आहेत अशी माहिती शर्मा यांनी दिली. सध्या पर्शियन आखातात 28 भारतीय जहाजं असून त्यावर 778 भारतीय कार्यरत आहेत. सरकार या सर्व जहाजांच्या सुरक्षिततेसाठी समन्वय साधत आहे. या जहाजांवर वैद्यकीय मदत आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यात येत आहे अशी माहिती बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी दिली. नीती आयोगानं आज प्रसिद्ध केलेल्या आर्थिक वर्ष 2023-24 वित्तीय आरोग्य निर्देशांकात महाराष्ट्र 45 गुणांसह देशात 5व्या स्थानी आहे. ओदिशा 1ल्या, गोवा 2ल्या, झारखंड 3ल्या तर गुजरात 4थ्या स्थानावर आहे. देशातल्या विविध राज्यांच्या आर्थिक कामगिरीचं मूल्यमापन आणि तुलनात्मक विश्लेषण या अहवालात केलं जातं. त्यानुसार आर्थिक व्यवस्थेत किरकोळ बदल करून महाराष्ट्रासह इतर काही राज्यांनी परिस्थिती स्थिर राखल्याचं अहवालात म्हटलं आहे. कर्जाची पातळी कमी ठेवून व्याजाचा बोजा नियंत्रणात ठेवल्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था स्थिर राहिली असंही अहवालात नमूद केलं आहे. राज्यासमोर अडचणी नाहीत असं नाही, मात्र अडचणीतून मार्ग काढण्याची क्षमता महाराष्ट्रात असून आर्थिक शिस्तीचं पालन करत यंदाचा अर्थसंकल्प मांडला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. ते अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते. राज्यावरचं कर्ज वाढलं हे खरं आहे, मात्र स्थूल राज्यांतर्गत उत्पादनाच्या 25% आत कर्ज असणं आवश्यक असतं आणि महाराष्ट्रावरचं कर्ज 18% आहे, त्यामुळे अजून कर्ज घेण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे असं ते म्हणाले.
या ठिकाणी असं म्हणतो की 3 लाख कोटीहून 10 लाख कोटीवर डेट झालं. आता जेव्हा आपलं उत्पन्न 16 लाख कोटी होतं तेव्हा आपल्यावरचं कर्ज जवळपास 3 लाख कोटी होतं. आज आपलं उत्पन्न 51 लाख कोटी आहे आणि आपलं कर्ज 9.32 लाख कोटी आहे. त्यामुळे आपण ज्यावेळेस वाढलेल्या कर्जाचा आकडा सांगतो त्यावेळी आपण वाढलेल्या उत्पन्नाचा आकडा सांगताना मात्र अखडता हात घेतो.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही जगातली 3व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. राज्य दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देशात 5व्या क्रमांकावर आहे. मात्र राज्याच्या जीडीपी वाढीचा दर देशाच्या जीडीपी वाढीच्या दरापेक्षा जास्त आहे असं ते म्हणाले. भांडवली खर्च 2 लाख कोटीपर्यंत पोचला आहे. ज्या तुलनेनं कर्ज वाढलंय त्याच्या कितीतरी पट अधिक भांडवली गुंतवणूक वाढली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. सिंचन, ऊर्जा, सामाजिक न्याय अशा सर्व विभागात प्रगती झाल्याचं त्यांनी सांगितलं. जमीन मोजणी प्रक्रियेचा कालावधी 60 ते 90 दिवसांवरून 30 दिवसांवर आणला जाईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली. 1.5 हजार नवीन रोव्हर मशीनद्वारे मोजणी केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच भूमी अभिलेख विभागातली रिक्त पदं भरण्यासाठी विशेष मोहीम राबवणार असून उप अधीक्षकाची पदं 3 महिन्याच्या आत भरली जातील असं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे मराठवाड्यात प्रशासकीय सोयीसाठी नांदेड किंवा लातूर इथं दुसरं महसूल आयुक्तालय आणि उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालय स्थापन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. एसटी महामंडळात चालक आणि वाहक या पदांसाठी 17,642 कर्मचाऱ्यांच्या भरतीचा प्रस्ताव विभागानं राज्य शासनाकडे पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर ताबडतोब ही मेगा भरती होईल अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत दिली. महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार पुढच्या अधिवेशनात विशेष विधेयक आणेल अशी घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज केली. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात त्या बोलत होत्या. राज्यात शेती कसणाऱ्या महिलांचं प्रमाण पुरुषांपेक्षा 20% जास्त असलं तरी जमिनीचा सातबारा त्यांच्या नावावर नसल्यामुळे शेतीशी संबंधित विविध योजनांचे लाभ त्यांना मिळण्यात अडचणी येतात. त्या दूर करण्यासाठी राज्यात लिंगभाव संसाधन केंद्र सुरु करावं अशी सूचना ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ नित्या राव यांनी या कार्यक्रमात केली. त्यानुसार असं केंद्र राज्य सरकार लवकरच सुरु करेल असं आश्वासन सुनेत्रा पवार यांनी दिलं. आयआरसीटीसीनं रेल्वे स्थानकांवरच्या खानपानगृहांना मायक्रोवेव्ह आणि इंडक्शन वापरायच्या तसंच प्रवाशांसाठी रेडी टू ईट खाद्यपदार्थांचा साठा ठेवायच्या सूचना दिल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये काही हॉटेल चालकांनी चुलीवर स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे. मुंबईतल्या काही वसतिगृहांनी परिस्थिती निवळेपर्यंत आहारात पोळ्या न देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या शेअर बाजारातली कालची तेजी औटघटकीची असल्याचं आज स्पष्ट झालं. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सकाळपासून सुरू झालेली घसरण दिवसअखेरपर्यंत वाढत गेली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1,342 अंकांची घसरण नोंदवून 76,864 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 395 अंकांची घसरण झाली आणि तो 23,867 अंकांवर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यातले अडथळे, वाढणारी महागाई, अर्थव्यवस्थेवर होणारे दुष्परिणाम यासारख्या कारणांनी ही घसरण दिसून आल्याचं विश्लेषकांनी सांगितलं. सुमारे 4 दशकांनंतर लोकसभेच्या सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला गेला आहे. सभागृह आणि संसदीय राजकारण या दोन्हीसाठी ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज लोकसभेत म्हणाले. सभापतींवरच्या अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेत ते बोलत होते. सभापतींच्या प्रामाणिकपणाबाबत शंका घेण्याचा हा प्रकार दुर्दैवी आहे असं ते म्हणाले. विरोधी पक्षातल्या काही नेत्यांचा अहंकार उफाळून आल्यानं हा प्रस्ताव आणला गेला असा आरोप भाजपाचे रविशंकर प्रसाद यांनी केला. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परदेशी गेल्यावर जपून बोलावं असा सल्ला त्यांनी दिला. लोकसभेच्या सभापतींनी विरोधी पक्षनेत्याला बोलायची संधीच न देणं, विरोधकांना मुद्दे मांडण्यासाठी वेळ न देणं हे भारतीय लोकशाहीच्या इतिहासात प्रथमच घडत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. नागपूरच्या कोराडी वीज प्रकल्पात आज सकाळी टर्बाईनवर काम सुरू असताना पाईपलाईनमधून अचानक गरम वाफेचा प्रचंड फवारा बाहेर पडल्यानं 4 कर्मचारी जखमी झाले आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत 65व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. यावेळी वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार सन 2023-24 साठी शिल्पकार किशोर ठाकूर यांना, 24-25 पुरस्कार ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्रीधर फडणीस यांना तर 25-26 पुरस्कार चित्रकार पद्मश्री वासुदेव कामत यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ कलाकार पुरस्कार चित्रकार विलास शिंदे यांना देण्यात आला. हवामान. गेल्या 24 तासात उत्तर कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वाधिक तापमान नंदुरबार इथं 42.4 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नोंदणी केल्यावर 2.5 दिवसात सिलेंडर घरपोच दिलं जात असल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाचं स्पष्टीकरण. राज्यासमोर अडचणी असल्या तरी त्यातून मार्ग काढण्याची क्षमता राज्यात असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. जमीन मोजणीसाठी लागणारा कालावधी महिनाभरावर आणण्याचं महसूल मंत्र्यांचं आश्वासन आणि शेअर बाजारात आज पुन्हा जोरदार घसरण. सेन्सेक्स 77,000 तर निफ्टी 24,000 खाली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.